चित्र सातवे ओंडलीबुट्टी उत्पत्तीचे पुस्तक सातवा अध्याय 1-24 देवान हरेक प्रकारचे जनावर नोहापुड्यान हाडले आणि नोहान तांका ओड्याचेर घेतली. मागीर नोहा आणि त्याची बायल, त्याची तीन भुरगी आणि त्याचे तीन बायलो, ती सगळी जणा त्या ओड्यार चोडली. फक्त 8 लोक आणि जनावरां त्या ओड्याचेर असली. देवान त्या होड्याचे दार बंद केले. 7 दिसा उपरांत देवान व्हडलो पावस धाडलो आणि उदक जमनीच्या पोंदांच्यान घेवन आयलो. या 40 दिसांनी देवान सगळी सृष्टी उदकान भरून काढली. जो कोण त्या होड्याच्या भायर असलो तांकां आपलो जीव वाटोंक वेळ सोंपलेलो आसलो आणि सगळो लोक बुडोन मेलो. पूण नोहा आणि ताचे कुटुंब वाचले, कित्याक तांणी देवाची आज्ञा पाळली.